नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी भारत म्यानमार दरम्यान असलेल्या सीमावर्ती भागातील कांगपोकपी जिल्ह्यात आज शोध मोहीम सुरू केली आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला असून त्यात रायफल्स, पिस्तूल, हँड ग्रेनेड, डिटोनेटर अशा विविध प्रकारच्या शस्त्रसाठ्याचा समावेश आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आजपासून 3 दिवसांच्या रशिया दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दौऱ्यात त्यांची समपदस्थ आंद्रेई वैलोसोव यांच्यासोबत संरक्षणासंदर्भात बैठक होणार असून त्यात संरक्षणविषयक विविध करार होणार आहेत. राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह महायुतीच्या सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. काल शपथग्रहणावर बहिष्कार टाकलेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांसह शपथग्रहण बाकी असलेल्या उर्वरित आमदारांचं शपथग्रहण आज प्रस्तावित आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्षांची निवड उद्या होणार असून त्यासंदर्भातला प्रस्ताव सादर करण्याची मुदत आज दुपारी 12 वाजेपर्यंत आहे. देशाची राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता आज सकाळी अतिशय खराब होती. सकाळी 7 वाजता हवेचा गुणवत्ता निर्देशांक अर्थात AQI स्केल 263 एवढा नोंदवला गेला. राजधानी दिल्लीतील वातावरण आगामी 2 दिवस सकाळ आणि संध्याकाळी दूषितच राहण्याचा अंदाज दिल्लीच्या हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान राज्यात येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. सीमेवर सैन्य दलाच्या जवानांच्या जागत्या पहाऱ्यामुळेच देशातले नागरिक सुखानं राहू शकतात आणि देश प्रगती करू शकतो ही जाणीव ठेवून प्रत्येकानं सशस्त्र सैन्य दल ध्वजनिधीला आपलं योगदान दिलं पाहिजे असं प्रतिपादन राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी केलं आहे. सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या 75व्या अर्थात अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांनी सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा काल मुंबईत राजभवन इथं शुभारंभ केला त्यावेळी ते बोलत होते. सैनिक कल्याण विभागाचे संचालक निवृत्त कर्नल दीपक ठोंगे यांनी राज्यपालांच्या परिधानाला सैन्य दलाच्या ध्वजाची प्रतिकृती लावली आणि राज्यपालांनी ध्वजनिधीला आपलं योगदान यावेळी दिलं. नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यात असलोद गावात आज दारूबंदीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दारूमुळे नागरिकांचं होणारं नुकसान लक्षात घेत स्थानिकांच्या पुढाकारातून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे दारूबंदीचा ठराव मांडण्यात आला होता. त्यानुसार नोटीस जारी करून आज शहादाच्या तहसीलदारांच्या निगराणीमध्ये सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत गावातील 3 मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. संध्याकाळी 5 नंतर लगेच मतमोजणीही होणार आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाला आज प्रारंभ झाला. थोड्याच वेळापूर्वी वर्णी देण्याचा कार्यक्रम पार पडला आहे. ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड इथं सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेच्या दुसऱ्या सामन्याचा आजचा चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला. भारतानं आपल्या दुसऱ्या डावात काल दिवस अखेरच्या 5 बाद 128 धावांवरून पुढे खेळायला सुरुवात करत शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 7 बाद 175 धावा झाल्या असून ऑस्ट्रेलियाला आता जिंकण्यासाठी केवळ 19 धावांचीच गरज आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई इथं आयोजित 19 वर्षांखालील पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या आशिया चषक स्पर्धेत भारत बांगलादेश दरम्यान अंतिम सामना सध्या सुरू आहे. नाणेफेक जिंकून भारतानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला असून बांगलादेशनं 4 षटकात बिनबाद 14 धावा केल्या आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.